पौलाचे करिंथ करास दुसरे पत्र अध्याय एक. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा अवघ्या अखयातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य यासकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यासपासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हास पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे हे तदर्थ येते आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे हे तदर्थ मिळते. जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्याचे कामी तुम्हाला ते साधनीभूत होते. तुम्हाविषयीची आमची आशा सुदृढ अशी आहे कारण आम्हास ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे अंशभागी आहात तसे सांत्वनाचे ही अंशभागी आहात.
बंधुजन हो, आसियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे अतिशयच दडपून गेलो, इतके की आम्ही जगू किंवा जगणार नाही असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरूच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर आशा न ठेवता ती मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवावी एतदर्थ हे झाले. त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे आणि तो आम्हास यापुढेही सोडवील अशी त्याचवर आमची आशा आहे. तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे असे की जे कृपादान बहुत जणांच्या योग्य आम्हास मिळाले त्याविषयीचे उपकार स्मरण आमच्या वतीने बहुत जणांनी करावे.
आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या मनाची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने आम्ही जगात व विशेष करून तुम्हाबरोबर वागलो. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करिता त्यापासून दुसरे काही आम्ही तुम्हास लिहित नाही आणि शेवटपर्यंतही तुम्ही ते कबूल कराल अशी मला आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाकडे कबूल केले की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहो. असा भरोसा बाळगून तुम्हास दोनदा अनुग्रहदान मिळावे म्हणून तुम्हाकडे पहिल्याने यावे, तुम्हाकडून मासिदोनियास जावे, नंतर पुन्हा मासिदोनियाहून तुम्हाकडे यावे आणि तुम्ही मला यहुदी याकडे वाटेस लावावे असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचळपण केले काय? अथवा मला होय होय म्हणता यावे आणि नाही नाही म्हणता यावे म्हणून जे मी योजितो ते देह स्वभावाप्रमाणे योजितो काय? देव विश्वासू आहे. आमचे तुम्हा बरोबरचे बोलणे होय नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी सिल्वान व तिमथ्य याचकडून तुम्हामध्ये झाली ती होय नाही अशी झाली नाही, तर त्याच्यामध्ये होय हेच झाले. देव वचने कितीही असोत त्यामध्ये ख्रिस्तामध्ये होय हे आहे. यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे.
जो आम्हास अभिषेक करून तुम्हासह ख्रिस्तामध्ये सुदृढ करीतो तो देव आहे. त्याने आम्हावर शिक्काही केला व आमच्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला.
देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेतो की मी करिंथास येणे रहित केले यात तुमची गय केली. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करीतो असे नाही तर तुमच्या आनंदाचे सहकारी आहो. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.